अथ देवी कवचम्। अस्य श्रीचण्डीकवचस्य ब्रह्मा ऋषिः अनुष्टुप् छन्दः चामुण्डा देवता अङ्गन्यासोक्तमातरो बीजं दिग्बन्धदेवतास्तत्त्वम् श्रीजगदम्बा प्रीत्यर्थे जपे विनियोगः। ॐ नमश्चण्डिकायै। मार्कण्डेय उवाच, ॐ यद्गुह्यं परमं लोके सर्वरक्षाकरं नृणां यन्न कस्यचिदाख्यातं तन्मे ब्रूहि पितामहः। ब्रह्मोवाच, अस्ति गुह्यं तमं विप्र सर्वभूतोपकारकं देव्यास्तु कवचं पुण्यं तच्छृणुष्व महामुने। प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयं चन्द्रघण्टेति कूष्माण्डेति चतुर्थकं पञ्चमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमं नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिताः। उक्तान्येतानि नामानि ब्रह्मणैव महात्मना। अग्निना दह्यमानस्तु शत्रुमध्ये गतो रणे विषमे दुर्गमे चैव भयार्ताः शरणं गताः। तेषां जायते किञ्चित् अशुभं रणसङ्कटे नापदं तस्य पश्यामि शोकदुःखभयं नहि। यैस्तु भक्त्या स्मृता नूनं तेषां वृद्धिः प्रजायते ये त्वां स्मरन्ति देवेशि रक्षसे तान्न संशयः। प्रीतसंस्था तु चामुण्डा वाराही महिषासना ऐन्द्री गजसमारूढ वैष्णवी गरुडासना माहेश्वरी वृषारूढा कौमारी शिखिवाहना लक्ष्मीः पद्मासना देवी पद्महस्ता हरिप्रिया। श्वेतरूपधरा देवी ईश्वरी वृषवाहना ब्राह्मी हंससमारूढा सर्वाभरणभूषिता इत्येता मातरः सर्वा सर्वयोगसमन्विताः नानाभरणशोभाढ्या नानारत्नोपशोभिताः। दृश्यन्ते रथमारूढा दिव्यः क्रोधसमाकुलाः शङ्खं चक्रं गदां शक्तिं फलं च मुसलायुधं खेटकं तोमरं चैव परशुं पाशमेव च कुन्तायुधं त्रिशूलं च शाङ्गमायुधमुत्तमम्। दैत्यानां देहनाशाय भक्तानां भयाय च धारयन्त्यायुधानित्थं देवानां च हिताय वै नमस्तेस्तु महारौद्रे महाघोरपराक्रमे महाबले महोत्साहे महाभयविनाशिनि त्राहि मां देवि दुष्प्रेक्षे शत्रूणां भयवर्धिनि प्राच्यां रक्षतु मामैन्द्री आग्नेयां अग्निदेवता दक्षिणे वतु वाराही नैऋत्यां खड्गधारिणी प्रतीच्यां वारुणी रक्षेत् वायव्यां मृगवाहिनी। उदिच्यां पातु कौमारी ऐशान्यां शूलधारिणी ऊर्ध्वं ब्रह्माणि मे रक्षे अधस्तात् वैष्णवी तथा एवं दश दिशो रक्षेत् चामुण्डा शववाहना जया मे चाग्रतः पातु विजया पातु पृष्ठतः अजिता वाम पार्श्वे तु दक्षिणे चापराजिता शिखामुद्योतिनी रक्षेत् उमामूर्ति व्यवस्थिता मालाधरी ललाटे च ध्रुवौ रक्षेत् यशस्विनी त्रिनेत्रा च भ्रुवोर्मध्ये यमघण्टा च नासिके शङ्खिनी चक्षुषोर्मध्ये श्रोत्रयोर्द्वारवासिनी कपोलौ कालिका रक्षेत् कर्णमूले तु शाङ्करी नासिकायां सुगन्धा च उत्तरोष्ठे च चर्चिका अधरे चामृतकला जिह्वायां च सरस्वती दन्तान् रक्षतु कौमारी कण्ठदेशे तु चण्डिका घण्टिकां चित्रघण्टा च महामाया च तालुके कामाक्षी चिबुकं रक्षेत् वाचं मे सर्वमङ्गला ग्रीवायां भद्रकाली च पृष्ठवंशे धनुर्धरी नीलग्रीवा बहिर्कण्ठे नलिकां नलकूबरी स्कन्दयुः खड्गिनी रक्षेत् बाहु मे वज्रधारिणी हस्तयोर्दण्डिनी रक्षेत् अम्बिका चाङ्गुलीषु च नखाच्छूलेश्वरी रक्षेत् कुक्षौ रक्षेत् कुलेश्वरी स्तनौ रक्षेत् महादेवी मनः शोकविनाशिनी हृदये ललिता देवी उदरे शूलधारिणी नाभौ च कामिनी रक्षे गुह्यं गुह्येश्वरी तथा भूतनाकामिका मेढ्रं कुदे महिषवाहिनी कट्यां भगवती रक्षे जानुनी विन्ध्यवासिनी जङ्घे महाबला रक्षेत् सर्वकामप्रदायिनी गुल्फयोर्नारसिंहे च पादपृष्ठे तु तेजसी पादाङ्गुलीषु श्रीरक्षेत् पादाधस्तलवासिनी नखान्तं श्राकराली च केशांश्चैवोर्ध्वकेशिनी रोमकूपेषु कौबेरी ಮಜ್ಜಾವಚಂ ವಾಗೀಶ್ವರಿ ತಥಾ ರಕ್ತ ಮಜ್ಜಾವಸಾಮಂಸಾನ್ಯಸ್ತಿ ಮೇತಾಂಸಿ ಪಾರ್ವತಿ ಅಂತ್ರಾಣಿ ಕಾಲರಾತ್ರಿಶ್ಚ ಪಿತ್ತಂ ಚ ಮುಕುಟೇಶ್ವರಿ. ಪದ್ಮಾವತಿ ಪದ್ಮಕೋಶೇ ಕಫೇ ಚೂಡಾಮಣಿಸ್ತಥಾ ಜ್ವಾಲಾಮುಖಿ ನಖಜ್ವಾಲಾಂ ಅಭೇದ್ಯಾ ಸರ್ವಸಂಧಿಷು ಶುಕ್ರಂ ಬ್ರಹ್ಮಾಣಿ ಮೇ ರಕ್ಷೇತ್ ಛಾಯಾಂ ಛತ್ರೇಶ್ವರೀ ತಥಾ ಅಹಂಕಾರಂ ಮನೋಬುದ್ಧಿಂ ರಕ್ಷೇನ್ಮೇ ಧರ್ಮಧಾರಿಣೀ ಪ್ರಾಣಪಾನೋ ತಥಾ ವ್ಯಾನಂ ಉದಾನಂ ಚ ಸಮಾನಕಂ ವಜ್ರಹಸ್ತಾಚ ಮೇ ರಕ್ಷೇತ್ ಪ್ರಾಣಂ ಕಲ್ಯಾಣ ಶೋಭನಾ ರಸೇ ರೂಪೇ ಚ ಗಂಧೇ ಚ ಶಬ್ದೇ ಸ್ಪರ್ಶೇ ಚ ಯೋಗಿನೀ ಸತ್ವಂ ರಜಸ್ತಮಶ್ಚೈವ ರಕ್ಷೇನ್ನಾರಾಯಣೀ ಸದಾ. ರಕ್ಷತು ವಾರಾಹಿ ಧರ್ಮಂ ರಕ್ಷತು ವೈಷ್ಣವೀ ಯಶಃ ಕೀರ್ತಿಂ ಚ ಲಕ್ಷ್ಮೀಂ ಚ ಧನಂ ವಿದ್ಯಾಂ ಚ ಚಕ್ರಿಣೀ ಗೋತ್ರಮಿಂದ್ರಾಣಿ ಮೇ ರಕ್ಷೇತ್ ಪಶೂನ್ ಮೇ ರಕ್ಷ ಚಂಡಿಕೇ ಪುತ್ರಾನ್ ರಕ್ಷೇನ್ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀರ್ ಭಾರ್ಯಾಂ ರಕ್ಷತು ಭೈರವೀ ಬಂಧಾನಂ ಸುಪಥಾ ರಕ್ಷೇನ್ ಮಾರ್ಗಂ ಕ್ಷೇಮಕರೀ ತಥಾ ರಾಜದ್ವಾರೇ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀಃ ವಿಜಯಾ ಸರ್ವತಃ ಸ್ಥಿತಾ ರಕ್ಷಾಹೀನಂ ತು ಯತ್ ಸ್ಥಾನಂ ವರ್ಜಿತಂ ಕವಚೇನ ತು ತತ್ ಸರ್ವಂ ರಕ್ಷ ಮೇ ದೇವಿ ಜಯಂತಿ ಪಾಪನಾಶಿನಿ. ಪದಮೇಕಂ ನ ಗಚ್ಚೇತ್ತು ಯದಿಚ್ಛೇಚ್ಛುಭಮಾತ್ಮನಃ ಕವಚೇನಾವೃತೋ ನಿತ್ಯಂ ಯತ್ರ ಯತ್ರೈವ ಗಚ್ಚತಿ ತತ್ರ ತತ್ರಾರ್ಥಲಾಭಶ್ಚ ವಿಜಯಃ ಸಾರ್ವಕಾಮಿಕಃ ಯಂ ಯಂ ಚಿಂತಯತೆ ಕಾಮಂ ತಂ ತಂ ಪ್ರಾಪ್ನೋತಿ ನಿಶ್ಚಿತಂ ಪರಮೈಶ್ವರ್ಯಮತುಲಂ ಪ್ರಾಪ್ಸ್ಯತೆ ಭೂತಲೇ ಪುಮಾನ್. ನಿರ್ಭಯೋ ಜಾಯತೆ ಮರ್ತ್ಯಃ ಸಂಗ್ರಾಮೇಶ್ವ ಪರಾಜಿತಃ ತ್ರೈಲೋಕ್ಯೇತು ಭವೇತ್ ಪೂಜ್ಯಃ ಕವಚೇನಾವೃತಃ ಪುಮಾನ್. ಇದಂ ತು ದೇವ್ಯಾಃ ಕವಚಂ ದೇವಾನಾಮಪಿ ದುರ್ಲಭಂ ಯಃ ಪಠೇತ್ ಪ್ರಯತೋ ನಿತ್ಯಂ ತ್ರಿಸಂಧ್ಯಂ ಶ್ರದ್ಧಯಾನ್ವಿತಃ ದೈವೀ ಕಲಾ ಭವೇತ್ ತಸ್ಯ ತ್ರೈಲೋಕ್ಯೇಶ್ವ ಪರಾಜಿತಃ ಜೀವೇತ್ ವರ್ಷಶತಂ ಸಾಗ್ರಂ ಅಪಮೃತ್ಯು ವಿವರ್ಜಿತಃ ನಶ್ಯಂತಿ ವ್ಯಾಧಯಃ ಸರ್ವೇ ಲೂತಾ ವಿಸ್ಫೋಟಕಾದಯಃ ಸ್ಥಾವರಂ ಜಂಗಮಂ ಚೈವ ಕೃತ್ರಿಮಂ ಚಾಪಿ ಯದ್ವಿಷಂ. ಅವಿಚಾರಾಣಿ ಸರ್ವಾಣಿ ಮಂತ್ರಯಂತ್ರಾಣಿ ಭೂತಲೇ ಭೂಚರಾಃ ಖೇಚರಾಶ್ಚೈವ ಜಲಜಾಶ್ಚೋಪದೇಶಿಕಾಃ ಸಹಜಾತ್ ಕುಲಜಾಮಾಲಾ ದಾಕಿನೀ ಶಾಕಿನೀ ತಥಾ ಅಂತರಿಕ್ಷಚರಾ ಘೋರಾ ದಾಕಿನ್ಯಶ್ಚ ಮಹಾಬಲಾಃ ಗ್ರಹಭೂತ ಪಿಶಾಚಾಶ್ಚ ಯಕ್ಷಗಂಧರ್ವರಾಕ್ಷಸಾಃ ಬ್ರಹ್ಮರಾಕ್ಷಸವೇತಾಲಾಃ ಕೂಷ್ಮಾಂಡಾ ಭೈರವಾದಯ ನಶ್ಯಂತಿ ದರ್ಶನಾತ್ ತಸ್ಯ ಕವಚೇರಿತಿ ಸಂಸ್ಥಿತೇ ಮಾನೋನ್ನ ज्ञातिर्भवेत् राज्ञस्तेजो वृत्तिकरं परम्। यशसा वर्धते सोऽपि कीर्तिमण्डितभूतले जपेत् सप्तशतीं चण्डीं कृत्वा तु कवचं पुरा। यावत् भूमण्डलं धत्ते सशैलवनकाननं तावत् तिष्ठति मेदिन्यां सन्तति पुत्रपौत्रिकी। देहान्ते परमं स्थानं यत्सुरैरपि दुर्लभं प्राप्नोति पुरुषो नित्यं महामाया प्रसादत। लभते परमं रूपं शिवेन सह मोदते। इति देव्याः कवचं सम्पूर्णम्।